या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे।
श्रोते हो नमस्कार, पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिक तर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आयुर्वेदाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यासाठी गेली 25 वर्ष सातत्यानं कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत। भारतातील तसेच परदेशातील अनेक समित्यांचे ते सदस्य आहेत। जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं असून त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना अनेक पेटंट मिळाली आहेत। सध्याच्या काळात ज्या दुर्धर आजारांवर यशस्वी उपचार उपलब्ध नाहीत अथवा उपलब्ध उपचारात मर्यादा आहेत अशा अनेक व्याधींवर आयुर्वेद हा सक्षम पर्याय समाजात उभा करून अशा रुग्णात एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम ते करत आहेत। अशा स्वरूपाचे गंभीर आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असून याकरता आयुर्वेद हे सामर्थ्यवान शास्त्र आहे अशी त्यांची भक्कम धारणा आहे। आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन जगातील नामांकित परिषदांमध्ये आयुर्वेद पोहोचवण्याचं कामही त्यांनी केलं आहे। तसंच आंतरराष्ट्रीय मानांकित रिसर्च जर्नल्समध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत। आपल्याशी संवाद साधतायत वैद्य योगेश बेंडाळे। नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात।
नमस्कार।
कॅन्सर आणि त्याचा पुनरुद्भव या शृंखलेमध्ये आपण आतड्याचा कर्करोग किंवा कोलन कॅन्सर याबद्दलची माहिती घेत आहोत। आतड्याच्या कर्करोगासाठी दिल्या जाणाऱ्या चिकित्सेच्या काही मर्यादा आहेत का?
केवळ आतड्याच्याच कॅन्सरकरता दिले जाणाऱ्या चिकित्सेच्या मर्यादा नसून कॅन्सरच्याच तसेच कोणत्याही आजाराच्या चिकित्सेकरिता प्रत्येक शास्त्रात मर्यादा आढळतात। आतड्याच्या कॅन्सरसाठी दिल्या जाणाऱ्या चिकित्सेंमध्ये त्याचा प्रसार कुठपर्यंत आहे ज्याला मेटास्टॅसिस म्हणतात, त्याचा पुनरुद्भव आहे का, कॅन्सरची अवस्था, त्या अवस्थेकरता दिली गेलेली चिकित्सा आणि तद्विशिष्ट मर्यादा, हा विचार करायला हवा। आतड्याच्या कॅन्सरमध्ये सर्वाधिक यश जर कोणत्या चिकित्सेस आजपर्यंत सिद्ध झाले असेल तर ती म्हणजे शस्त्रक्रिया। या शस्त्रक्रियेचे यश देखील कॅन्सरच्या स्वरूपावरती किंवा आतड्यातील स्थानांवरती तसेच बाजूच्या अवयवांवरती अवलंबून असते। केवळ स्थानिक आणि इतर कोठेही प्रादुर्भाव नसल्यास रुग्ण अनेक वर्ष उत्तम आयुष्य जगू शकतो। तर स्थानिक पण जवळच्या भागात कॅन्सरचा प्रादुर्भाव आढळल्यास पुनरुद्भवाचा धोका आढळतो। जेव्हा हा कोलन कॅन्सर आतड्याच्या उजव्या भागात असतो अशा वेळेला याचा प्रादुर्भाव लहान आतड्याचा काही भाग किंवा स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रियाज यामध्ये प्रादुर्भाव आढळल्यास शस्त्रक्रियेतील गुंतागुंत तर वाढतेच पण शस्त्रक्रियेपश्चात देखील याचा पुनरुद्भव होण्याचा धोका वाढतो। यातच ज्या वेळेला हा कॅन्सर ट्रान्सवर्स कोलोनमध्ये किंवा आतड्याच्या आडव्या भागामध्ये आढळतो त्यावेळेला त्याचा स्वादुपिंडामध्ये शिरकाव अथवा जवळच्या रक्तवाहिन्यांशी असणारी गुंतागुंत लक्षात घेता शस्त्रक्रिया अधिकच कठीण बनते आणि स्वाभाविकच पुनरुद्भवाचा धोका वाढतो। तरी देखील कोलोन कॅन्सरकरता शस्त्रक्रियेचे महत्त्व निर्विवाद आहे। शस्त्रक्रियेपश्चात या रुग्णांना औषधी चिकित्सा दिल्या जातात, प्राधान्याने यामध्ये किमोथेरपी अथवा टार्गेटेड थेरपीचा अंतर्भाव होतो। अलीकडे इम्युनोथेरपीचा देखील अंतर्भाव झालेला आढळतो। नुकत्याच 2022 झालेल्या संशोधनानुसार किमोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी याच्या महत्त्वाच्या मर्यादा सुस्पष्ट झाल्यात। यामध्ये या चिकित्सांचा शरीरावरती होणारा दुष्परिणाम किंवा विषाक्तता ज्याला सिस्टेमिक टॉक्सिसिटी म्हटलं जातं, तसेच या चिकित्सा देऊन देखील कॅन्सरच्या पेशींचा वाढता प्रादुर्भाव ज्याला ट्यूमर रेझिस्टन्स असं म्हटलं जातं, तर दुसरीकडे कॅन्सरच्या पेशींना जन्म देणाऱ्या स्टेमसेल्सची मोठ्या प्रमाणावर निर्मिती, कॅन्सरचा झपाट्याने होणारा प्रसार आणि शेवटी कोणत्याही चिकित्सेला दाद न देणाऱ्या अशा कॅन्सरचा प्रादुर्भाव हे प्रामुख्याने आढळताना दिसतं। तसेच रुग्ण स्थूल असणे किंवा या रुग्णांना इतर हृदयविकार, प्रमेह, रक्तदाब यासारखे इतर आजार असणे यामुळे देखील दिल्या जाणाऱ्या चिकित्सेच्या मर्यादा वाढताना दिसतात. जर या मर्यादा आता संशोधनातून पुढे आलेल्या आहेत, सुस्पष्ट आहेत, तर त्या मर्यादांचा स्वीकार करून रुग्णास अधिक चांगली चिकित्सा कशी देता येईल, या मर्यादांवर मात करता येईल का आणि रुग्णास योग्य वेळी योग्य चिकित्सेचा सल्लाही देता येईल का, हा मूळ उद्देश आहे. यामध्ये विविध वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये परस्परांप्रती एक समन्वय आणि संवाद असणं समाजाच्या दृष्टीने हितकारक बनले आहे. यामध्ये इतर शास्त्रातील मर्यादा स्पष्ट करणे हा हेतू नसून सुदैवाने या मर्यादा माहीत असल्यामुळे याचा अधिकाधिक फायदा रुग्णाला कसा देता येईल हाच विचार नेहमी रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये केला जातो. कित्येकदा समाजामध्ये पसरलेल्या गैरसमजांपैकी एक महत्त्वाचा गैरसमज म्हणजे आयुर्वेदामध्ये शस्त्रक्रिया नाही आणि म्हणून ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची भीती वाटते असे रुग्ण रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये चिकित्सा घेण्याकरता येतात. अशा केवळ कोलन कॅन्सरच्याच नव्हे तर सर्वच रुग्णांमध्ये ज्या रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया शक्य आहे आणि शस्त्रक्रियेपश्चात रुग्णाला होणारा फायदा अधिक प्रमाणात आहे अशा सर्व रुग्णांना शस्त्रक्रियेचाच सल्ला दिला जातो. याचबरोबर आधुनिक शास्त्रातील तज्ज्ञांबरोबर एक संवाद किंवा समन्वयाची भूमिका स्वीकारली जाते. तर केवळ शस्त्रक्रिया करून रसायन चिकित्सेद्वारे वर्षानुवर्ष जगल्याची नोंद आहे. तर ज्यावेळी प्रगत अवस्थेतील हे रुग्ण रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये येतात त्यावेळी मात्र त्यांचे आयुर्मान आणि आयुष्याची प्रत वाढल्याची देखील अनेक उदाहरणे आहेत. स्वाभाविकच सध्या दिल्या जाणाऱ्या चिकित्सांच्या मर्यादा लक्षात घेऊन आयुर्वेदाच्या क्षमता आणि सामर्थ्यांचा विचार करून केवळ रुग्णास केंद्रस्थानी ठेवून रसायनचिकित्सेद्वारे त्यांच्या आयुष्याला अधिकाधिक अर्थ प्राप्त करून दिला जातो आणि या स्वरूपाच्या मर्यादांवर यशस्वी आयुर्वेदीय चिकित्सा करून त्यासंबंधीचे शोधनिबंध देखील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर केलेले आहेत.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. आतड्याच्या कर्करोगासाठी दिल्या जाणाऱ्या चिकित्सेच्या मर्यादांबाबत आजच्या भागामध्ये सर्व श्रोत्यांना आपण ही विस्तृत माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.